श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीच्या 8व्या ओवीवरचं निरूपण आणि विश्लेषण कालपासून सुरू केलं होतं. अप्रतिम अशी 8वी ओवी आणि 8व्या ओवीपासून एका वेगळ्या पातळीवर हे निरूपण जात आहे. हे विश्लेषण एका निराळ्या पातळीवर जात आहे, कारण इथून दृश्य आणि दृष्टा, दृश्य दृष्टा दर्शन ही चर्चा सुरू झालेली आहे. दृष्टाभाव, साक्षीभाव, दृश्य म्हणजे काय, हे जग जे दिसते ते दृश्य आहे का, ते कसं दिसते आणि ते कसं दिसायला पाहिजे, याच्यावरचा विचार या 8व्या ओवीच्या माध्यमातून फार सुंदर पद्धतीने माऊली मांडत आहे. चांगदेवांना सांगण्याच्या बहाण्याने आपल्यासुद्धा बुद्धीवरील परती हळूहळू माऊली उकलत आहेत. याचा उत्तरार्ध आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी 8वी ओवी कशी होती ती पाहूया. म्हणून अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते ते मी नेणे आईते ऐसेची असे. म्हणून अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्वे वर्ते. दृश्य आणि दृष्टा हे भिन्न आहेत असे समजणे खरे तर अविद्या आहे. म्हणून अविद्या निमित्ते म्हणून शब्द वापरतात माऊली. आणि दृष्टाच दृश्य होऊन असतो आणि आपले स्वरूप जेव्हा पाहतो ते मी नेणे आईते ऐसेची असे. हे ज्ञान आत्मज्ञान असते आणि ज्ञानीच या दृष्टीने पाहू शकतो. आणि माऊलीने जसं सांगितलंय, देव पाहावया गेलो तो देवची होऊनी ठेलो. जसा जसा मी आपल्यामध्ये उतरलो, जसा जसा मी स्वतःला पाहण्याचा प्रयत्न केला, स्वतःमध्ये देव पाहावयाला गेलो, बाहेर नाही, या देवळात त्या देवळात त्या देवळात या तीर्थात त्या तीर्थक्षेत्रात तिथे नाही, तर मी स्वतःमध्येच जेव्हा आत्म्याला शोधायला गेलो, मी त्या आत्मेश्वराला शोधायला गेलो, मी स्वतःच आत्मेश्वर होऊन राहिलो. फार सुंदर अभंग माऊलीचा. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेण सी मुळी कोण. तुला कळतं तरी काय, खरा देव कुठे आहे हे तुला माहीत तरी आहे का. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. कुठलं देवाचं गाव, कुठलं देवाचं नाव आणि कुठलं देवाचं रूप, काहीच काही नाही. ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. या आत्मेश्वराला, आत्मदेवालाच तुम्ही भजत जा, त्याची अखंडित सेवा करा. आणि तोच आत्मेश्वर खरा आहे. आणि तो आत्मेश्वर एकदा कळला की या संपूर्ण विश्वात, या संपूर्ण जगामध्ये एक आत्माच ठाई ठाई भरलेला आहे. आणि तो एक आत्मा म्हणजे आत्मेश्वर, म्हणजे तो परमात्माच सर्वत्र भरलेला आहे, असा बोध निर्माण होईल. देवानी अर्जुनाला सांगताना सांगितलं होतं, 9व्या तो भक्तिप्रधान असा अध्याय माऊलीचा, राजविद्या राजगुह्य, राजविद्या राजगुह्य माऊलीचं, असा राजगुह्य सांगणारा तो अध्याय होता.
मया ततमिदं सर्वं जगद्दव्यक्त मूर्तिना मत्स्यानि सर्वभूतानि न चाहं त्वेष्वबस्थिताः.
हा सुंदर श्लोक होता. मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्त मूर्तिनाम, जगद अव्यक्त मूर्तिनाम म्हणजे अव्यक्त मूर्तिनाम, अव्यक्त रूपाने मी हे सर्व जग व्यापले. मया ततमिदं सर्वं, मी हे सर्व जग व्यापलेले आहे. मत्स्यानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थित, सर्वभूते माझ्या ठिकाणी आहेत पण मी त्यांच्या ठिकाणी स्थित नाही. हाच ऐश्वर्य योग, हीच हेच राजगुह्य आणि या 9व्या अध्यायाच्या निरूपणात माऊलीने इतक्या सुंदर पद्धतीने हे उलगडून सांगितलेलं आहे. राजविद्या राजगुह हीच ती राजविद्या. कोणती राजविद्या? अव्यक्त रूपाने या सर्व जगामध्ये मी व्याप्त, अव्यक्त रूपाने, व्यक्त रूपात नाही, अव्यक्त रूपामध्ये जे दिसत नाही प्रत्येकाच्या आत्म्याच्या रूपाने, आणि जे जीवात नाही आहे आत्मे असेही आत्मे जे आहेत अवतीभोवती त्यांच्या रूपाने हे सगळं जग मी व्यापलेलं आहे. सर्व भूते म्हणजे सगळ्या लिव्हिंग बिंग, ऑल द लिव्हिंग बिंग्स, सर्व भूते, ते माणूस असू देत, ॲनिमल्स असू देत, बर्ड्स असू देत, ऑल बायोडायव्हर्सिटी, फुल बायोडायव्हर्सिटी, सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. कमाल नाही आहे का? म्हणून याला ऐश्वर योग म्हणतात. हे ऐश्वर असं आहे की देव म्हणतो की ते सर्व माझ्या ठिकाणी आहेत पण मी त्यांच्या ठिकाणी नाही, ते क्लेम करू शकत नाही कारण ते देहरूपाने क्लेम करतात. जेव्हा ते देहरूपाने क्लेम करतील तर त्यांच्यात मी नाही, पण जेव्हा ते आत्मरूपाने आत्मेश्वराला भेटतील तर मग त्यांना स्वतःच दिसेल की सर्वत्र मीच मी आहे. हे ऐश्वर आहे. अव्यक्त रूपाने मी हे सर्व जग व्यापले आहे, सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. अजून सुंदर ओवी येत असते,
हे अव्यक्तपण भिजले तेची मग विश्वाकारे ओथी जळे, तैसे मूर्ती मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे.
हे अव्यक्तपणे भिजले, हे विश्व अव्यक्तपणाने थिजलेले आहेत. जसं तेल थिजते ना तसं अव्यक्तपणाने थिजलेले, म्हणजे जेव्हा आपण व्यक्तात असतो, शरीरात असतो, आणि जेव्हा मरतो त्यावेळी आपण म्हणजे आत्मा, आत्मा जेव्हा निघतो शरीरातून तर तो अव्यक्तात जातो आणि अव्यक्तामध्ये थिजलेलं असतं. जसं खोबऱ्याच्या तेलाची बॉटल, जस्ट आता आपल्या व्यावहारिक आपला एक उदाहरण घेऊ की खोबऱ्याचं तेल आहे एका बॉटलमध्ये आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये 25 डिसेंबर, 30 डिसेंबर या कडकडीत हिवाळ्यामध्ये अत्यंत गारवा जेव्हा असतो, टेम्परेचर फार लोअर साईडला असतात, त्यावेळी कितीही बॉटल हलवली, उलटी केली, जर गरम नाही केली आणि थंडीच बॉटल आहे तर त्यातून एक थेंबही तेल खाली पडू शकत नाही कारण ते सर्वच्या सर्व तेल थिजलेले आहे. तर जेव्हा हे व्यक्त रूपातून आपण हा आत्मा म्हणून बाहेर पडतो, अव्यक्तात जातो, तर मग ते आपल्याला थेंबरही दिसत नाही, पण ते नाही असं नाही, तेच जर व्यक्तात आलं तर मग ते दिसून पडतं, त्याचे गुण दिसतात, त्याचे कर्म दिसतात, पण अव्यक्तामध्ये ते थिजलेले असते. हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे ओथी जळे, आणि संकुचित झालेले असते, आकुंचित झालेले असते, पण तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते. त्याला जर आपण गरम केलं तर ते पाक पातळ होते, ते पसरते, थेंबथेंब खाली पडते. या रीतीने अव्यक्त रूप असलेला मी, तैसे अमूर्तीमूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे, अशा त्या थिजलेल्या तेलाच्या रूपाने, जसं सर्व खोबरेल तेल थिजलेलं जरी असलं, थेंबर जरी पडत नसलं, तरी ते खोबरेल तेल आहेच ना. तर त्या अव्यक्त रूप असलेला मी त्रैलोक्याच्या रूपाने विस्तार पावतो असे समजा. आणि पुढे,
आमचा प्रकृती कळील भावो जरी कल्पने वीण लागसी पाहो, तरी मज माजी भूते हे ही वावू जे मी सर्व म्हणून.
आमचा प्रकृती कळील भावो, प्रकृतीच्या मायेच्या पलीकडे असणारी जी आमची शुद्ध स्वरूप स्थिती, जरी कल्पने वीण लागसी पाहो, आणि ती जर तू कल्पना टाकून पाहशील तर काय होईल, तरी मज माझी भूते हेही वावो जे मी सर्व म्हणून. तर हे सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणे देखील व्यर्थ वाटेल कारण ते माझ्या ठिकाणी आहेच नाही, कारण मीच सर्व होऊन राहिलेलो आहे, ते माझ्या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण ते देह तादात्म्यावर असतील तर त्यांना ते दिसणारच नाही. पण ते का आत्मतादात्म्यावर गेले, ते का आत्मभावात गेले, तर मग त्यांना हेही मनाची खटपट उरणार नाही की मी देवाचा भाग आहे किंवा देव माझा भाग आहे, कारण ते सर्वच सर्व विश्वदेव होऊन गेलेलं असतं. आत्मा जेव्हा परमात्म्याचा अंश होऊन जातो आणि हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा उरतच काय, मग काय उरेल, मग मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याची देवी. मी तू हा विचार विवेके शोधावा, कितीही विवेकाने शोधला तरी तुझे मी आणि तू कोणी उरतच नाही. गोविंदही तोच, माधवही तोच. सहस्त्र दळी उगवला सूर्य जैसा, ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा आणि सहस्त्र दळी उगवला सूर्य जैसा. ध्येय काय आहे, ध्यान काय आहे, ध्याता कोण आहे, कोणीच कुठेच उरत नाही. आणि त्या क्षणी जेव्हा आत्म्याचे दर्शन होते, आपल्या आत्मध्ये असलेला देव प्रकट होतो, तेव्हा सहस्त्र दळी उगवला सूर्य जैसा. जसा सहस्त्र दळयुक्त सूर्य उगवतो सहस्त्र किरणांनी युक्त, तशी स्पष्ट आपल्याला कळून येते की परमात्म्याचा मी अंश आहे, नवे नवे मी स्वतःच परमात्मा आहे. देव पाहायला गेलो तर मग मी देवची होऊनही ठेलो, त्याची अनुभूती येते. साधनेत आपण बसलो आणि बसलो असताना एखाद्या वेळेला आपल्याला गाढ ध्यान लागते, समाधीसारखं ध्यान लागते, आणि त्यावेळी आपणासमोर दृश्य नसते. म्हणजे दृश्य म्हणजे काय, हे जग नसतेच, काय असते हे सांगता येत नाही, हे एक्सप्लेन करता येत नाही, पण हे जग नक्कीच नसते. जर तुमचं ध्यान व्यवस्थित लागलं असेल, फार गहन ध्यानाच्या स्थितीत असणार, तर त्यावेळी मी कोण, माझ्या शेजारी कोण, माझ्या अवती कोण, भोवती कोण, काहीच काही नाही. आपल्याला काय दिसते आतमध्ये हेही माहीत नाही, कारण जे दिसते ते एक्सप्लेन करता येत नाही. एक्सप्लेन करण्यासाठी बुद्धी पाहिजे, पण बुद्धी तिथे नव्हतीच. ते समजण्यासाठी मन पाहिजे, मन तिथे नव्हतंच. ते पाहण्यासाठी शरीरासारखे डोळे पाहिजे, पण तिथे ते डोळेही अनुपस्थित. मग कोण सांगणार काय पाहिलं, काय दिसलं? तर तशी जी दृष्टी असते, ज्याच्यासमोर दृश्य काही नसतेच, दृश्य नसले की मग दृष्टासुद्धा नाहीसा होतो. मग कोण पाहतो हेही कळ, म्हणजे तिथे विषय संपतो. आपण आपल्या ज्ञप्ती स्वरूपात असतो, आपण आपल्या स्वस्वरूपामध्ये असतो. दृश्य आणि दृष्टा हे आले की द्वैत आल्यासारखे वाटते. दृश्य आणि दृष्टा हे दोन वेगवेगळे दिसेल, वेगवेगळे असेल, तर मग द्वैत येईल. पण हे जेव्हा ज्ञानामुळे एकत्र आले की मग ते पूर्णपणे अद्वैत होईल, कारण तिथे कोणी उरणारच नाही. मग द्वैता सापेक्ष अद्वैत सुद्धा उरत नाही. त्यानंतर अलंकार पाहिले, सोन्याने अलंकार पाहिले तर ते म्हणेल, सोने काही अलंकाराला पाहते का, सोन्याला अलंकार दिसतो का, सोन्याला कळते का मी अलंकार झालो आहे, मी मणी झालो आहे, की मी दागिणं झालो आहे, की मी अंगठी झालो आहे, की मी चेन झालो आहे, सोन्याला कळतं? सोने हे सोनेच आहे पूर्णत्वाने, मीच अलंकार रूपाने नटलेलो आहे असं त्याला कळते का? मातीला समजते का की मी मटकी मटका झालेली आहे माती? मीच घटरूपाने व्याप्त आहे असं मातीला कधी कळू शकत नाही. मटकाच्या रूपाने नटलेली ही मातीच आहे. तसे या आत्म्याने सर्व जग पाहिले तर मग तो म्हणेल मी जगताच्या रूपाने नटलेलो आहे, नाही का? म्हणून त्याला सगळं जग आत्मरूपानेच दिसू लागेल. माऊली म्हणतात, हे आत बाहेर म्या कोंदले, जग निखिल माझेची ओतले. आत आणि बाहेर मीच आहे, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाची सुती वोविले. तैसे म्या जग धरिले सबाई अभ्यंतरी. या विश्वामध्ये आत बाहेर मीच सर्वत्र भरलेलो आहे. सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे हरी पाहिला. आजी सोनियाचा दिनू वरुषे अमृताचा घनू. किती सुंदर अभंग माऊलीचा. आजी सोनियाचा दिनू, ज्या दिवशी आपल्याला हे कळेल तोच खरा दिवस सोन्याचा, आणि हे ज्याला दिसते कळते तो खरास ज्ञानी होय, तो खरा साक्षी होय.
जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आथी जळ, ऐसे निवसवितसे सकळ तो निवासू मी.
जैसे जळाचे कल्लोळ, पाण्याच्या जशा लाटा होतात, आणि कल्लोळी आथी जळ, आणि त्या लाटांमध्ये पाणी असते, ऐसेनी वसवितसे सकळ तो निवासू मी, त्याप्रमाणे इथे सर्व जगाची रचना केली जाते, ते जगाचे राहण्याचे ठिकाणच मी आहे. जगाचे हे स्वरूप सांगदेवांना कळावे म्हणून ते त्यांना आपल्या आत्मस्वरूपाकडे पाहण्यासाठी परत परत सांगत आहे. जनकाला अष्टावक्रांनी पण अशाच पद्धतीचा उपदेश केलेला होता.
त्वया व्याप्तमिदं विश्वं त्वयी प्रोतं यथार्थता, शुद्ध बुद्ध स्वरूपस्त्वं मागमा क्षुद्र चित्तता.
त्वया व्याप्तमिदं विश्वं, अरे हे सारे विश्व तूच व्यापले आहेस. त्वया व्याप्तमिदं विश्वं त्वयी प्रोतं यथार्थता, ते तुझ्यातच सामावले आहे. शुद्ध बुद्ध स्वरूप सत्वम, तू यथार्थतः शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस, म्हणून संकोचून क्षुद्र मनाचा चित्ताचा तू होऊ नकोस. रजनीश आचार्य रजनीश म्हणतात, सारे उपद्रवों का कारण सिर्फ मन है, म्हणून शुद्र मनाचा आणि चित्ताचा विचार तू सोडून दे. जनक राजांना सांगत होते ते मनुष्य जन्मापासूनच मी देह आहे असा समजूनच तो लहानाचा मोठा होत असतो, आणि त्या देहाच्या पाशामध्ये कायमस्वरूपी अडकला असतो. मी आणि माझे, मी आणि माझे, याच्या पलीकडचं त्याला काही कळतच नाही. आणि या देहाचे, मीपणाचे, अहंकाराचे हे बंधन जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत अविद्या जकडून जकडून ठेवते, आणि ही अविद्या आणखी आणखी दृढ होत जाते. ते आत्मज्ञानाच्या तलवारीने तोडता येते, पण ती आत्मज्ञानाची तलवार कोणाकोणाला साधता येईल, कोणाच्या हातात येईल? ती आत्मज्ञानाची तलवार आपल्या हातात येण्यासाठी चांगला सद्गुरू पाहिजे, आणि चांगला सद्गुरू लाभण्यासाठी श्रद्धा दृढ झाली पाहिजे. परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन मला आत्मसाक्षात्कार दे, या भौतिक जगतातलं मला काहीही नको, अशी मागणी हृदयापासून आली पाहिजे. आपण तर थकत नाही मागता मागता, लौकिक जगातील भोग सुख पैसा समृद्धी मलाच दे, भगवान सबका भला करे लेकिन शुरुआत मुझसे करे, अशी आपली समज असते. म्हणून जोपर्यंत ही देहबुद्धी जात नाही तोपर्यंत ते आत्मज्ञान प्राप्त होत नाही. माऊली सांगतात, चांगदेवा हे आत्मखडक, हे ज्ञान खडक, ज्ञानाची तलवार आणि देहपाशाचे बंधन या तलवारीने तोडून टाक. हे सांगण्यासाठी किती मोठ्या पातळीची बुद्धी पाहिजे, किती मोठ्या पातळीचे ज्ञान पाहिजे. ज्यांना आत्मज्ञान असेल, माऊली ज्ञानेश्वरासारखे, ते आत्मज्ञानी सद्गुरूच सांगू शकतात, चांगदेव 1400 वर्षांनंतर का होईना, पण त्यांना हा सुखद योग माऊली ज्ञानेश्वराचे शरीर या पृथ्वीवर असताना हा एक सुखद योग लाभला, त्यांचे परम भाग्य होते. माऊली ज्ञानेश्वरांचे त्यांना दर्शन झाले, आणि माऊली ज्ञानेश्वर म्हणजे हे भगवंताचीच दुसरी मूर्ती आहे. जो होय मज अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये शिवोवी आली होती,
जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू.
सद्गुरूंना अनन्य भावानी शरण गेल्यावर तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनां तत्वदर्शिनः। जोपर्यंत सद्गुरूंना आपण त्या तत्वदर्शीला पूर्ण शरणागती पूर्ण शरण जात नाही, शरणागती पत्करत नाही, समर्पित होत नाही, तोपर्यंत ते आपल्या शिष्याचे जन्म मरण निवारण करू शकत नाही। पुनरपि जननम पुनरपि मरणम हे लागलं आहे, कारण जोपर्यंत सद्गुरूचा कृपा आशीर्वाद लाभत नाही तोपर्यंत हे सगळं सहज साध्य होत नाही। शरणागताला शरण जाण्यासाठी मीच एकमेव अंतिम गंतव्यस्थान आहे असं माऊलींनी 9व्या अध्यायात सांगितलेलं होतं। ज्ञानेश्वरीच्या सद्गुरूंच्या कृपाप्रसादानेच शिष्याला आत्मज्ञानाचा लाभ होत असतो। अशा अर्थाची ही 8वी ओवी चांगदेव पाषष्ठीची आज संपूर्ण होत आहे। इथे विश्रांती घ्यायच्या आधी पुनरावृत्ती करूया 8व्या ओवीची।
म्हणून अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्वे वर्ते ते मी नेणे आयते ऐसेची असे।
आज आपणा सर्वांना जाणवलं असेल की इथून ही चांगदेव पासष्टीची दुसरी लेवल, जशी आपण कार चालवतो गाडी चालवतो पहिल्या गिअर नंतर दुसरा गिअर लावतो, तसा इथे आता दुसरा गिअर लागलेला आहे। आणि दुसऱ्या गिअरमध्ये दृश्य दृष्टा दृष्टाभाव साक्षीभाव या सगळ सर्व गोष्टींची इथे सुरुवात झालेली आहे। तर आज इथे वेळेमर्यादेमुळे विश्रांती घेऊया आणि उद्या 9व्या ओवीला आपण सुरुवात करू।
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।